स्टुडंट लाईफ इज द बेस्ट लाईफ असं आपण म्हणतो. एखाद्याला शिकण्याची प्रबल इच्छा असेल तर तो आयुष्यात खूप काही शिकू शकतो आणि शिकण्यासारखं जगात अथांग ज्ञान आहे. नाही काही तर आपल्या जीवनाच्या अनेक अनुभवातूनच व्यक्ती खूप काही शिकू शकतो. जीवनात येणारे अनेक प्रसंग, अनेक परिस्थिती याच्यातूनच तो खूप काही शिकू शकतो. फक्त डिग्री प्राप्त करणं म्हणजेच त्याच्या शिक्षणाचं किंवा त्याच्या अभ्यासक्रमाचा अंत नव्हे. शिक्षणासाठी किंवा सुशिक्षित होण्यासाठी अनुभव होणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि अनुभव हे 2 किंवा 3 वर्षात प्राप्त होणारा खेळ नाहीये. जीवनात येणारे अनेक प्रसंग, अनेक चढ उतार, अनेक गोष्टींचा सामना करता करता ज्यावेळेस आपण एका मुद्द्याला पोचतो किंवा त्याच्यातून आपण काहीतरी शिकतो तेव्हा अनुभवी मानलं जातं. अनुभवासाठी आपल्याला खूप गोष्टींचा सामना करावा लागतो. जसं आपण पाहतो की गुलाब आहे खूप सुंदर, परंतु एका गुलाबाने अत्तर निघू शकत नाही. अनेक गुलाबांचा समूह आणि त्याच्यावर केलेली प्रक्रिया, त्याच्यातून जो काही एसेन्स किंवा सेंट किंवा अत्तर निघतो तो खूप थोडासा, परंतु तो खूप प्रभावशाली असतो. त्याच प्रकारे जीवनात येणारे अनेक जे प्रसंग गोष्टी आहे याचा आपल्याला सामना करावा लागतो आणि सामना करता 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 आपण एक मुद्द्यावर पोचतो, आपण त्याच्यातून काहीतरी शिकतो आणि शिकून ते आपली आपण परिपक्व अवस्था बनवतो, म्हणजे त्या ठिकाणी आपण अनुभवी बनतो. अनुभव प्राप्त करण्यासाठी आपल्याला एक एक पायरी हळूहळू चढावी लागते. जीवनाची एक एक पायरी चढताना खूप गोष्टींचा आपल्याला सामना करावा लागतो. पहिला पाऊल जेव्हा आपण पायरीवर ठेवतो, जीवन रूपी पायरीवर, तर साहजिक आहे आपण पाहतो आजकालचे जीने तर असे आहे छोटे छोटे, पटकन आपल्याला चढता येतं किंवा उतरता येतं. परंतु पूर्वीचे जे पायऱ्या होते वाड्यांचे किंवा किल्ल्यांचे आपण पाहिले, खूप ते उंच उंच पायऱ्या असतात, जे आज आपल्यासारख्या लोकांना थोडंसं ते चढताना जड जातं. परंतु अशी पायऱ्या चढताना एक पाऊल जेव्हा आपण वरच्या पायरीवर ठेवतो तर तो पाय आपला भक्कम होणं किंवा स्थिर राहणं अत्यंत गरजेचं आहे, कारण त्या पायावर पूर्ण शरीराचा तोल येणार आहे आणि त्याच्या आधारे दुसरा पाय उचलला जाणार आहे. जीवनात येणारे अनेक प्रसंग, अनेक परिस्थिती याचा सामना करताना आपला तो जो पाया आहे, पहिला पाऊल, हिम्मतीचा पहिला पाऊल, तो भक्कम असणं खूप आवश्यक आहे. कारण की हिम्मत आणि उत्साह आपल्यात आहे, तो भक्कम रीती आहे, तर दुसरा पाऊल अनुभवाचा आपल्या मागोमाग येत आहे. आणि अनुभवाचा पाऊल म्हणजेच दुसरा पाऊल पहिल्या पाऊलाच्या बरोबर आलं तर त्या ठिकाणी व्यक्ती पूर्णतः उभा राहू शकतो किंवा तो राहतो, म्हणजेच तो जीवनात स्थिरपणे राहू शकतो. या पद्धतीने तो एक एक पायरी वर चढत जातो. पायरी वर चढत जाताना तो खूप शिखरापर्यंत पोचतो. जीवनाच्या अनेक अनुभव रूपी साठा घेता घेता जेव्हा तो शिखरावर पोचतो तेव्हा त्याच आयुष्य जे आहे ते समाप्तीवर आलेलं असत. शरीर त्याच भले दुर्बळ झालेलं आहे, शरीरात ताकद नाही, शिथिलता शरीरात आलेली आहे, परंतु त्या शिथिलतेला संपूर्ण ताकद देणारी असते त्याचे जीवनाचे भक्कम अनुभव. आज अनुभवी बनणं अत्यंत गरजेचं आहे. मनुष्य आज भौतिकतेच्या शिखरेवर चढत आहे आणि भौतिकतेच्या शिखरेवर चढताना तो टोकापर्यंत पोहोचलेला आहे. आणि ज्यावेळेस तो या शिखरावर चढत होता तेव्हा त्याने कोणाचीही साथ किंवा आधार घेतलेला नाही. आज आपण पाहतो वैष्णवी मंदिरला ज्यावेळेस आपण जातो चढताना आपल्याला काही त्रास होत नाही, आधारही घ्यावा लागत नाही, आपण पटकन वर चढतो. परंतु खाली उतरताना आपल्याला आधाराची गरज पडते. त्याच प्रकारे भौतिकतेच्या याच्यात आपण उंच शिखरावर चढलोय, आता आपल्याला खाली उतरायचंय. उतरताना पाय लटलट कापतात, आधार हवाय आपल्याला. आधार पाहिजे अनुभवांचा. अनुभव रूपी काठी आपल्या हातात असेल तर सहजपणे आपण खाली उतरू शकू आणि तळापर्यंत पोहोचू शकू. अनुभव हे जीवनात अत्यंत आवश्यक आहे. व्यक्ती अनुभवी आहे, बुजुर्ग आहे, अनुभवी आहे, अशांचं आपण ऐकलं नाही, त्यांच्या मार्गदर्शनाकडे आपण दुर्लक्ष केलं तर ते सहज बोलून जातात. असं सोनात केस पिकवलेले नाही, जीवनाचे अनुभव घेतले. हो, अनुभव हे जीवनाचं मार्गदर्शन आहे. अनुभवी आपण बनायला हवे. थॉमस एडिसनने पण सांगितलंय, सावधपणेला आपले मोठे भाऊ माना, धैर्यताला आपला धैर्यताला आपलं घनिष्ठ मित्र माना आणि अनुभवाला परामर्शदाता माना. व्यक्ती अनुभवी ज्यावेळेस बनते तेव्हा ती ज्ञानवान असते, समजदार असते, विश्वासपात्र असते. अनुभवी व्यक्तीच्या प्रत्येक शब्दावर पुढचा व्यक्ती लगेच विश्वास ठेवतो. म्हणून अनुभव हे जीवनाचा आधार आहे. विद्याची देवी ही सरस्वती आहे. सरस्वती सफेद वस्त्रधारिणी, हंस विराजनी आणि विनावादिनी आहे. सफेद वस्त्र किंवा पांढरे वस्त्र ही स्वच्छताची निशाणी आहे आणि त्याचबरोबर पांढरे वस्त्र पवित्रतेचीही निशाणी आहे. आपण ब्रह्मचर्य व्रत पालन करताना विद्याचं ग्रहण केलं तर ते जास्त आपल्या लक्षात राहण्यासारखं किंवा त्याचा उपयोग होत असतो. आणि म्हणून पांढरे वस्त्र आपल्याला संदेश देत आहे की विद्याचं ग्रहण हे पवित्रतेच्या धारणेनेच होऊ शकतं. पांढरे वस्त्र हे स्वच्छ, सुंदर आणि निर्मल याचं सूचक आहे. त्याचबरोबर सरस्वती ही वीणावादिनी आहे. जसं वीणेतून निघालेला एक एक सूर, वीणेच्या तारेतून निघालेला एक एक सूर मनुष्याला मग्न करतो, त्याच प्रकारे सुशिक्षित जी व्यक्ती आहे त्याचे एक एक शब्द व्यक्तीला आनंदमय आणि लाभदायी असतात. त्याचबरोबर सरस्वती ही हंस विराजनी आहे. जसं आपण पाहतो की हंस रूपी पक्षात एवढी क्षमता दिसून येते की खड्यातून मोतीला ती बाजू काढू शकते किंवा पाण्याला आणि दुधाला वेगळं करण्याची क्षमता हंस पक्षीत आहे. ज्ञानवान व्यक्ती जी आहे योग्य काय अयोग्य काय, सत्य काय असत्य काय, याच व्यवस्थित निर्णय घेता येतो। आणि म्हणून सरस्वती हंसावर बसलेली आहे, म्हणजे निर्णय शक्ती ज्ञानवान व्यक्तीची खूप व्यवस्थित असते। आज व्यक्ती शिक्षण घेत आहे फक्त भौतिक प्राप्तीसाठी किंवा आपण म्हणू जीवन निर्वाहासाठी। डिग्री प्राप्त करणं आणि सर्टिफिकेट प्राप्त करणं म्हणजेच आपण ज्ञानवान झालोय असं नव्हे। आज क्वालिफिकेशन आणि एज्युकेशन या दोन शब्दांचा वापर आपण करतो, परंतु याच्यात खूप अंतर आहे। आज आपल्या एखाद्या विद्यार्थीला आपण विचारलं की आपलं क्वालिफिकेशन काय आहे तर तो काय म्हणणार? जे त्याला कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी मधून मिळालेली जी डिग्री आहे त्याचा उल्लेख करत तो म्हणतो की हे माझं क्वालिफिकेशन आहे। क्वालिफिकेशनला आपण एवढ्या छोट्याशा सीमेत बांधू शकत नाही। क्वालिफिकेशन म्हणजे टू बी क्वालिफाइड इन ऑल क्वालिटीज। सगळ्या दैवी गुणांनी आणि दैवी शक्तींनी संपन्न होणं म्हणजे टू बी क्वालिफाइड। आज आपण पाहतो मूल्य शिक्षणाची गरज आज आपल्या शालेय माध्यमातून सरकार राबवत आहे। गरज पडली, कारण काय? का मूल्य शिक्षण आपण आज आपल्या विद्यार्थ्यांना शिकवतोय? कारण फक्त आजचे आपले विद्यार्थी मेटेरियलिस्टिक होत आहे, अनुभवचा जो साठा हवाय तो नाहीये। एज्युकेशन म्हणजेच अनुभव प्राप्त करणे। पूर्वीच्या काळात शिक्षणाची जी पद्धत होती ती गुरुकुल पद्धत होती, मग तिथे राजाचा राजकुमार असो किंवा साधारण प्रजा असो, सगळ्यांना एक सारखं शिक्षण देण्यात येत होतं, सगळ्यांना एक सारखी ट्रेनिंग देण्यात येत होती। मग त्या ट्रेनिंग मध्ये धनुर्विद्या असो किंवा घोडे चालवण्याची विद्या असो किंवा मग झाडण्याचा प्रकार असो किंवा मग तिथे चप्पल शिवण्याचा प्रकार असो, प्रत्येकाला एक सारखं शिक्षण देण्यात येत होतं। अनुभवातून ते सगळे विद्यार्थी बाहेर निघत होते, अनुभवी बनून ते निघायचे। कारण की उद्या राजाचा राजकुमार सिंहासनावर बसला तर आलेल्या प्रत्येक नागरिकाला तो योग्य निर्णय देऊ शकणार, कारण की त्याच्याकडे अनुभवाचा साठा आहे। कुठल्या कार्यात किती आपल्याला मेहनत घ्यावी लागते, प्रयत्न करावे लागतात, किती कष्ट उचलावे लागतात याचा अनुभव त्याला असल्यामुळे तो योग्य निर्णय आपल्या नागरिकाला देऊ शकतो। पण आज आपले विद्यार्थी कॉलेज आणि युनिव्हर्सिटी मधून जेव्हा डिग्री घेऊन बाहेर निघतात, 5-6 वर्षाची जी काही अभ्यासक्रम आहे आणि त्याची डिग्री ते घेऊन बाहेर निघतात, तर त्यांच्याकडे फक्त शाळेत शिकवलेलं थिअरी आणि त्या मशीनीला चालवणारा जे काय प्रॅक्टिकल आहे एवढंच ज्ञान आहे। अवश्य आपले विद्यार्थी हुशार आहे आणि ते घेऊन ज्यावेळेस ते बाहेरच्या जगात निघतात नोकरी शोधण्याच्या अर्थ, तेव्हा त्यांना चांगल्या एका कंपनीतही नोकरी मिळते, ते खूप मोठे मॅनेजरच्या लेवलवर पण येतात। अशा वेळेस त्यांच्याकडे जे ज्ञान आहे ते फक्त एवढंच ज्ञान आहे की या मशीनीला आपण कसं चालवावं, परंतु मशीनी बरोबर अनेक व्यक्ती त्याच्यासारखे आहे, त्यांच्या बरोबर आपण कसं राहावं, कसं बोलावं, कसं त्यांना हँडल करावं, हे ट्रेनिंग किंवा हे ज्ञान त्याला देण्यात आलेलं नाही। मशीन कसं ऑपरेट करावं किंवा मशीन कसं आपण नीट करावं, त्याची टेक्निक काय आहे हे त्याला ज्ञान आहे, त्यासाठी त्याला डिग्रीही मिळालेली आहे, सर्टिफिकेट देखील मिळालेलं आहे। परंतु लोकांबरोबर आपल्याला कसं राहायचं याचं सर्टिफिकेट न मिळाल्यामुळे आज आपण पाहतोय की कंपनींमध्ये किंवा अनेक अशा ठिकाणी सुशिक्षित जे लोक आहे हे या गोष्टींचा सामना करू शकत नाही आणि कंपन्या बंद पडताय म्हणा किंवा स्ट्राईक्स हे प्रकार घडत आहे। आज अनुभव हे अत्यंत गरजेचं आहे. शिक्षणात अनुभवाची जोड हे अत्यंत आवश्यक आहे. फक्त आजचे आपले विद्यार्थी असे आहे की हाताचे रेषा पाहतात आणि मग सांगतात की माझं शिक्षण इथपर्यंत आहे किंवा मी पूर्ण शिकू शकणार किंवा नाही. हाताच्या रेषेवरून काही लोक विद्येच ठरवतात की यांची विद्या किती आहे. परंतु आपली लगन आपली मेहनत असेल तर अवश्य आपण खूप काही शिकू शकतो, जीवनात पुढे जाऊ शकतो. एक बालक आपल्या विद्यार्थ्यांबरोबर गुरुकुलमध्ये राहत होता. एकदा त्यांचे गुरु विद्यार्थ्यांना रामायणची कथा सांगत होते. रामायणचा तो प्रसंग ते सांगत होते की जेव्हा सीता वनवास करून पुन्हा आपल्या राज्यात पोहोचली त्यावेळेस तिचे मैत्रिणी तिला अनेक प्रश्न करत होते. एका मैत्रिणीने विचारलं की सीते, तू जंगलात चालत असताना अनेक काटे तुझ्या मार्गावर आले, काट्यांवरून तुला चालावं लागलं असणार, अवश्य त्यावेळेस तुला त्रास झाला असणारच, मग तुला त्यावेळेस काय वाटलं? तेव्हा सीतानी सांगितलं की ज्या मार्गावर माझे मर्यादा पुरुषोत्तम चालत आहे त्या मार्गावर काटे नसून काटेही फूल बनत होते. दुसऱ्या मैत्रिणीने विचारलं, एवढ्या कडक उन्हात चालताना तुला अवश्य उन्हाचा त्रास झाला असावा. सीतानी सांगितलं की मला त्यावेळेस असं जाणवत होतं की सूर्य देवता मला आशीर्वाद देत आहे आणि त्यामुळे मला उन्हाचा अजिबात त्रास जाणवला नाही. ज्यावेळेस गुरु आपल्या विद्यार्थ्यांना रामायणची ही कथा सांगत होते त्यावेळेस विशेष हा विद्यार्थी पूर्णतः मग्न झाला होता. तो दृश्य पाहत होता की कुठल्या पद्धतीने सीतानी अनेक गोष्टींचा सामना केला आणि कुठल्या पद्धतीने ती पुढे जात राहिली. एकाएक गुरूंचं लक्ष गेलं. गुरुने विचारलं विद्यार्थीला, त्यांनी हाक दिली पण विद्यार्थी पूर्णतः मग्न असल्यामुळे त्यांनी हाक ऐकली नाही. पुनः विद्यार्थ्यांनी हाक दिली, पुनः गुरुनी हाक दिली, तरीही विद्यार्थीचं लक्ष नव्हतं. तिसऱ्यांदा गुरु रागाने त्या विद्यार्थीला पुढे बोलवलं आणि सांगितलं की शिक्षेसाठी तू भागीदार आहे आणि तुला अवश्य यासाठी शिक्षा मिळणार आहे. विद्यार्थीने हात पुढे केलं, त्याला शिक्षा मिळणार होती परंतु गुरुनी त्याला शिक्षा न करता काठी उचलली होती त्याला मारण्यासाठी, परंतु न मारता शिक्षा न करता त्याला सांगितलं की तू आपल्या जागेवर जाऊन बैस. विद्यार्थ्यांनी सांगितलं की माझी चूक झाली, मला अवश्य शिक्षा व्हायला पाहिजे आणि तुम्ही मला शिक्षा करा. गुरुनी सांगितलं, तुझ्या हातात विद्याची रेषा नाहीये आणि तुला शिक्षा करून काही विद्या प्राप्त होणार नाहीये, तू आपल्या जागेवर जाऊन बैस. ज्यावेळेस त्याला जाणवलं की मी तर पूर्णतः विद्यात लीन होतो, तल्लीन होतो, एक गुरुना गैरसमज झालेला आहे पण मी तर विद्येत मग्न होतो, त्याने तिथलं धनुष्यबाण घेतलं आणि आपल्या हातावर खूप मोठी एक रेष ओढली आणि त्यांनी आपल्या गुरुना दाखवलं की गुरु हे बघा माझी विद्याची रेष. सांगायचं तात्पर्य की लगन आहे, एकाग्रता आहे, त्या ठिकाणी अवश्य आपण शिक्षण चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो. आजचं युग हे कम्प्युटराइज्ड युग आहे. आज विज्ञानात आपण खूप पुढे पोहोचलेलो आहोत. विज्ञानाने आपल्याला अनेक सुख सुविधा दिलेल्या आहे. एवढं सगळं प्राप्त होऊन देखील आजचा मानव सुखी कुठं आहे, समाधानी कुठं आहे? कुठंतरी त्याला जाणवतं की आपल्या जीवनात कशाची तरी कमतरता आहे, काहीतरी आपल्याला हवंय, काय पाहिजे ओळखू शकत नाहीये तो। विज्ञान खूप पुढे गेले परंतु विज्ञानाला एक सीमा आहे, देर इज अ लिमिटेशन फॉर सायन्स, परंतु अध्यात्माला कुठल्याही प्रकारची सीमा नाही, ते अनंत आहे, बेअंत आहे। म्हणून म्हणतात की वेअर सायन्स स्टॉप्स देअर द स्पिरिच्युअलिटी स्टार्ट्स, जिथे विज्ञान थांबत आहे त्याच्या पुढे अध्यात्म सुरू होतो। अध्यात्म म्हणजेच स्वतःला जाणणं। धर्म आणि अध्यात्म याच्यात खूप फरक आहे। धर्म म्हणजे एखाद्या धर्माविषयी बोलणं, परंतु अध्यात्म एक असा विषय आहे की सर्व धर्मातले आत्मे त्याला मान्य करतात।